दुसरे राजे अध्याय 22. योशिया राज्य करू लागला तेव्हा 8 वर्षांचा होता. त्याने यरुश्लेमामध्ये 31 वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव यदीदा, ती बसकाथमधली अदाया याची मुलगी. योशियाचे वर्तन परमेश्वराच्या दृष्टीने नीट ते तो करीत असे. आपला पूर्वज दाविद याच्याप्रमाणे तो चालला, परमेश्वराच्या शिकवणुकीप्रमाणेच वागला. देवाला जसे पाहिजे तेच त्याने केले. मशुल्लामचा मुलगा असल्या याचा मुलगा शाफान चिटणीस याला योशिया राजाने कारकिर्दीच्या 18 वर्षी परमेश्वराच्या मंदिरात पाठवले आणि सांगितले, तिथे तू महायाजक हिल्किया याच्याकडे जा. द्वारपालांनी लोकांकडून गोळा केलेले पैसे या याचकाकडे जमा व्हायला हवेत. हा परमेश्वराच्या मंदिराचा जमा झालेला पैसा आहे. परमेश्वराच्या मंदिराच्या कामावर देखरेख करणाऱ्यांना याचकांनी यातील पैसे द्यावेत. मंदिराची दुरुस्ती करणाऱ्या कारागिरांना देण्यासाठी या पैशाचा विनियोग व्हावा. सुतार, गवंडी, पाथरवट यांना तसेच लाकूड घेणे, चिरे घडवणे यासाठी पैसे द्यावेत. पण त्यांना दिलेल्या पैशाचा हिशोब मागू नये, कारण ही मंडळी विश्वसनीय आहे. महायाजक चिटणीस शाफान याला म्हणाला, मला परमेश्वराच्या मंदिरात नियमशास्त्राचे पुस्तक सापडले आहे. मग ते पुस्तक याजक हिल्कियाने शाफानला दिले. शाफानने ते वाचले. शाफानने परत येऊन राजाला सर्व वर्तमान सांगितले. तो म्हणाला, तुझ्या सेवकांनी मंदिरातील सर्व पैसे एकत्र करून परमेश्वराच्या मंदिराच्या कामावर देखरेख करणाऱ्यांना दिला आहे. पुढे शाफान राजाला म्हणाला, याजक हिल्किया याने हे पुस्तकही मला दिले. शाफानने ते राजाला वाचून दाखवले. नियमशास्त्रातील वचने ऐकून राजाने अति दुःख प्रदर्शित करण्यासाठी आपले वस्त्रे फाडली. मग राजाने याजक हिल्किया, शाफानचा मुलगा अहिकाम, मिखायाचा मुलगा अकबोर, शाफान चिटणीस आणि सेवक असाया यांना आज्ञा केली की, आता जाऊन परमेश्वराचा कौल घ्या. मी आपले लोक आणि सर्व यहुदा यांच्या वतीने त्यास या पुस्तकातील वचनांविषयी विचारा. परमेश्वराचा आपल्यावर कोप झाला आहे, कारण आपल्या पूर्वजांनी या पुस्तकातील वचनांचा भंग केला आहे. आपल्यासाठी लिहून ठेवलेल्या सर्व गोष्टी त्यांनी आचरणात आणल्या नाहीत. मग हिल्किया याजक, अहिकाम, अकबोर, शाफान, असाया हे सर्व हुल्दा या संदेष्ट्रीकडे गेले. हरहसचा मुलगा तिकवा याचा मुलगा शल्लूम याची ती पत्नी. शल्लूम याचकांच्या कपड्यांचे खाते सांभाळी. हुल्दा यरुश्लेमामध्ये दुसऱ्या भागात राहत होती. हे सर्वजण तिच्याकडे गेले आणि तिच्याशी बोलले. तेव्हा हुल्दा त्यांना म्हणाली, इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो, तुम्हास माझ्याकडे ज्याने पाठवले त्यास सांगा, परमेश्वराचे म्हणणे आहे की हा प्रदेश आणि तेथे राहणारे लोक यांच्यावर आता मी अरिष्ट आणणार आहे. यहुदाच्या राजाने त्या पुस्तकात वाचली तीच संकटे येतील. यहुदाच्या लोकांनी माझा त्याग केला. इतर दैवतांपुढे त्यांनी धूप जाळला. त्यांनी मला संताप आणला. त्यांनी अनेक मूर्त्याही केल्या. म्हणून या प्रदेशावर माझा राग आहे. न विझवता येणाऱ्या अग्नीसारखा माझा संताप असेल. यहुदाचा राजा योशिया याने तुम्हास परमेश्वराचा कौल घ्यायला पाठवले. योशियाला हे सांगा, इस्रायलाचा देव परमेश्वराची वचने तू ऐकलीस. हा प्रदेश आणि येथील लोक यांच्याविषयी मी सांगितले ते ऐकलेस. तू मृदू मनाचा आहेस, या गोष्टी ऐकून तुला दुःख झाले. यरुश्लेमेवर अरिष्ट येईल असे मी म्हणालो तेव्हा तू शोकाने तू वस्त्रे फाडलीस आणि रडलास, म्हणून मीही तुझे ऐकले आहे. हे परमेश्वराचे शब्द आहेत. ती तुझी तुझ्या पूर्वजांशी भेट करून देईल, तुला मरण येईल आणि तू सुखाने कबरेत पडशील. यरुश्लेमेवर येणारे अरिष्ट तुला आपल्या डोळ्यांनी पहावे लागणार नाही. मग याजक हिल्किया, अहिकाम, अकबोर, शाफान, असाया यांनी हा संदेश राजाला सांगितला.